चैप्टर टू पाठ दोन एक्सरसाइज वन स्वाध्याय एक ऐकूया आणि शब्दातील रिकामा जागा भरूया. अ न न स अननस. क म ळ कमळ. म ग र मगर. छा न छान. आ र सा आरसा. फ ण स फणस. क पा ट कपाट. छ टा छटा. आ ई आई. का न कान. ची म णी चिमणी. ऊ प यो ग उपयोग. ई मा र त इमारत. गा र गार. द री दरी. प री परी. ऊ स ऊस. दी व स दिवस. बा हु ली बाहुली. कु मा र कुमार. ऊ न ऊन. लू ड बू ड लुडबुड. आम बा आंबा. गा र वा गारवा. ए क द म एकदम. ला ल लाल. शा हळा शाळा. चैप्टर टू पाठ दोन एक्सरसाइज सेवन स्वाध्याय सात ऐकूया आणि शब्दातील रिकाम्या जागा भरूया. फ ळ फळ. कोफ ता कोफ्ता. ख्या ती ख्याती. मध्य मध्य. विघ्न विघ्न. कट्टा कट्टा. राज्य राज्य. माझ्या माझ्या. राण्या राण्या. सत्तर सत्तर. तथ्य तथ्य. मग्न मग्न. अवश्य अवश्य. चपल चप्पल. कळ्या कळ्या. क ट्या र कट्यार. म ठ मठ. सा ड्या साड्या. ब ला ढ्य बलाढ्य. ग द्य गद्य. ऊ ल्हा स उल्हास. सूर्य सूर्य. एक्सरसाइज नाइन स्वाध्याय नऊ ऐकूया आणि वाचूया.
पंढरपूरच्या वेशीवरती आहे एक छोटी शाळा. सगळी मुलं लख गोरी, एक मुलगा कुट्ट काळा, खूप करतो दंगा मस्ती, खोड्या कर्णात आहे अट्टल। मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल।